नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सत्कार मुखेल खबरो। लोकसभा वेचणुकेच्या प्रचाराखातीर घरमंत्री अमित शाह गोयात येतले 3 मेक। राज्यात 1725 मतदान केंद्रां उबारल्यात, 216 विशेष केंद्रां म्हण घोषित। ताळगाव पंचायतीचेर परतून एक फावट बाबूश मंचरत पॅनलाचे जैत। बीएड प्रवेशाखातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 मे। आता पुराय खबरो। लोकसभा वेचणुकेच्या गोय भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचाराखातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची 3 मेक म्हापशात प्रचारसभा जावपाची आसा, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेतानावडे हांणी दिल्या। भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी गोयातून प्रचार करपाक सुरुवात केल्या। भाजपाच्या केंद्रीय फुडारपणाखाला गोयच्या प्रचाराखातीर 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्या। तातूंतल्या 13 स्टार प्रचारकांनी राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी बसका घेवपाक सुरुवात केल्या। मुखारी केंद्रीय पांवड्यावेले खुपशे फुडारी गोयात येवन बसका घेवन दोनूय उमेदवारांचो प्रचार करतले, अशें तानावडे हांणी सांगलें। राज्यात 7 मेक जावपी लोकसभा वेचणुके खातीर निश्चित केल्या 1725 मतदान केंद्रांपैकी 216 विशेष केंद्रां म्हण घोषित केल्यात। तातूंत मॉडेल, पिंक, हरीत आनी दिव्यांग मतदान केंद्रांचो आसपाव आसा। ह्या मतदान केंद्रात तांच्या नांवाप्रमाण बदल केला। पिंक केंद्राचेर बायलां तर दिव्यांग केंद्राचेर दिव्यांग वेचणूक कर्मचारी आसतले, अशी माहिती वेचणूक आयोग कर्मचाऱ्यांनी दिल्या। राज्यात 1725 मतदान केंद्रांपैकी 863 उत्तर गोंयात तर 862 मतदान केंद्रां दक्षिण गोंयात आसात। पिंक मतदान केंद्रात गुलाबी रंगाचो वापर करतात तर हरीत केंद्रात 5वा रंग वापरून झाडां फुलांनी सजयतात। राज्यात 88 मॉडेल मतदान केंद्रां विसरल्यात, तातूंतली 43 उत्तर गोंयात तर 45 दक्षिण गोंयात आसात। प्रत्येक मतदान केंद्रात एक अशी 40 पिंक मतदान केंद्रां आसात तर ग्रीन मतदान केंद्रां वट्ट 80 आसात। 85 वर्सां परस चड पिराय आशिल्ल्या मतदारांच्या घरा वचून मतदान करपाची प्रक्रिया आयच्यान सुरू जाल्या। शारिरीकरित्या कमकुवत आशिल्ल्या तशेंच कोविड दुयेंती खातीर आनी ज्येष्ठ नागरिकां खातीर ही प्रक्रिया लागू आसतली। 29 एप्रील ते 3 मे ह्या काळात ही मतदान प्रक्रिया राज्यात जातली। सकाळी 9 ते सांजे 5 वरां मेरेन ह्या वेळार मतदान अधिकारी अशा ज्येष्ठ नागरिकांच्या घरा वचून ही मतदान प्रक्रिया करतले। ह्या पयली वेचणूक आयोगान ह्या प्रक्रियेविशी पत्रकार परिषदे वेळार माहिती दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे दूत जावन मतदारांकडे वचात आनी विकसित भारताचो संकल्प केल्ल्या मोदी हांच्या यशा खातीर मतदारांचे आशीर्वाद घेयात, अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी भाजपाच्या नावेलींतल्या कार्यकर्त्यांक केलां। शांतीनगर आके बायश हांगा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते उलयताले। हे वेळार नावेलीचे आमदार उल्हास तेयेकार, भाजपाचे राज्य सचीव आनी दक्षिण गोंयचे सहप्रभारी सर्वानंद भगत, नावेली प्रभारी सुबोध गोवेकार आनी हेर मानेस्तांनी पदाधिकारी हजर आशिल्ले। लोकसभा वेचणुकेच्या नावेली मतदारसंघात सुरू आशिल्ल्या प्रचार कार्याचो आढावो मुखेलमंत्र्यांनी घेतलो, तशेंच कार्यकर्त्यांक फावो त्यो सुचोवण्यो दिल्यो। ताळगाव पंचायतीचेर परतून एक खेपे मंत्री बाबूश मंचरत हांचो पॅनल जैतिवंत जाला। ह्या पंचायतीत पॅनलाचे 11 उमेदवार वेचून आयल्यात। ह्या पंचायतीच्या 11 मदल्या 4 प्रभागातले उमेदवार पयलींच बिनविरोध वेचून आयिल्ले, जाल्यार 7 प्रभागां खातीर आयतारा 68.79% मतदान जाले। आयज सकाळी मतमेजणी जाली। प्रभाग 1, 6, 10 आनी 11 मदले उमेदवार पयलींच बिनविरोध वेचून आयिल्ले। उरिल्ल्या 7 प्रभागांत वट्ट 14 उमेदवार आशिल्ले। हे खेपे ताळगाव पंचायत वेचणुकेंत मंत्री बाबूश मोन्सेरात हांच्या पॅनला आड इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी एकठांय येवन उमेदवार घाल्ले। बाबूश पॅनलाचे उमेदवार सिद्धी केरकार प्रभाग 1, एस्टेला डिसोजा प्रभाग 6, सागर बानेकार प्रभाग 10 आनी प्रभाग 11 सिडनी पॉल बारेटो हे बिनविरोध वेचून आयिल्ले। सविस्तर निकाल असो। प्रभाग 1 सिद्धी केरकार बिनविरोध, प्रभाग 2 आग्नेल डिकुना, प्रभाग 3 हेलिना परेरा, प्रभाग 4 रतिका गांवस, प्रभाग 5 उशांत काणकोणकार, प्रभाग 6 एस्टेला डिसोजा बिनविरोध, प्रभाग 7 जानू रुजारियो, प्रभाग 8 मारिया जॉर्ज फर्नांडीस, प्रभाग 9 संजना संदीप दिवकार, प्रभाग 10 सागर बांदेकार बिनविरोध आनी प्रभाग 11 सिडनी पॉल बारेटो बिनविरोध हे जैतिवंत जाले। फोंडे शारांत आनी पालिका वाठारांत दिसान दीस कोयराची समस्या चड तीव्र जाल्या आनी 2 दीस कोयर पडून उरिल्ल्यान पुराय वाठारांत घाण पातळ्या। ह्या तुमिल्ल्या कोयराक लागून रोगराय पातळपाची भिरांत आशिल्ल्यान रायझिंग फोंडा तशेंच मोगोचे फुडारी डॉ केतन भाटीकार हांणी हुस्को उक्तायला। 2 मे म्हणसर हो कोयर काडा नायतर पुराय हो कोयर पालिकेच्या दारामुखार हाडून दवरतले, अशी शिटकावणी ताणी दिल्या। पालिका वाठारातलो बाजार परिसर, दुर्गाभाट आनी ओरबिंदो एअरपोर्ट रोड ह्या सारख्या सुवातांनी व्हडा प्रमाणात कोयर साठला, अशें भाटीकार हांणी मुखार म्हळां। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात। लोकसभा वेचणुकेत चडांत चड मतदान जावचे हे खातीर मुखेल वेचणूक आयोग कार्यालया वतीन जनजागृतायेक वेगवेगळे उपक्रम चालीक लायल्यात। सप्तकभर मुखेल वेचणूक कार्यालया वतीन पथनाट्यावरवी लोकांक प्रोत्साहित केले। तातूंत वेंचणूक आयकॉन महाविद्यालयाचे विद्यार्थी तशेंच वेंचणूक कार्यालयाचे अधिकारी वांटेकार जाल्ले. राज्यातली एकूय व्यक्ती मतदान केल्याशिवाय उरची न्हय हे खातीर ही जागृताय मोहीम सुरू केल्या. अंदूच्या वेंचणुकेंत वेंचणूक कार्यालयान 90% परस चड मतदान घडोवन हाडपाचें थारायलां. देखून वेंचणूक कार्यालयाचे अधिकारी शेगीत 2 म्हयन्यांसावन गांवागांवांनी आनी शारांनी तरेकवार उपक्रम चालीक लायतात. खुबशा सुवातांनी पोस्टर लावन तर प्रत्यक्ष भेटी दिवन जागृताय करतात. नवे मतदान करप्यापासून ज्येष्ठ नागरिकांमेरेन आपलो हक्क दाखोवपाक मतदान करचे म्हणून ते प्रोत्साहित करतात. शैक्षणिक वर्ष 2024 बीएड प्रवेशाखातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 मे 2024 आसा आनी आतां मेरेन बीएड प्रवेश परिक्षेखातीर वट्ट 900 अर्ज आयल्यात अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गांव हांणी दिल्या. गोंय विद्यापीठाची प्रवेश परिक्षा आनी भरती परिक्षा उत्तीर्ण जाल्ल्या विद्यार्थ्यांकूय 1 मे म्हणसर अर्ज करपाक मेळटले. अर्ज ऑनलायन करू येता हे खातीर goaadmission.samarth.ac.in ह्या संकेतळाक भेट दिवची. अर्ज करतना कसली अडचण आयली तर उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात मेळचे आनी अर्ज व्यवस्थित पुराय भरचे असे आवाहन डॉ गांवस हांणी केलां. दाबोळेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर बॉम्ब आशिल्ल्याची मेळ आयल्या उपरांत हांगा सुरक्षा वाढयल्या. दाबोळे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव हांणी ही माहिती दितना म्हळे की आज दनपारा 1:30 सुमाराक एक मेळ आयली जातूंत विमानतळ वाठारात बॉम्ब दवरिल्ल्याचे म्हळे. ही माहिती मेळना फुडें केंद्रीय उद्योगीक राखणे बळाच्या जवानांनी पुराय विमानतळाची सुरक्षा वाढयली तशेंच गोंय पुलिसांनी चौकशी सुरू केली मात निमणे मेरेन तशें कांयच मेळना अशी माहिती तांणी दिली. दाबोळेची विमानसेवा सदचे भशेन सुरू जाली अशी माहिती दाबोळे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक धनंजय राव हांणी दिली. पणजेंतल्या मोळा हांगाच्या पीपल्स एज्युकेशन ट्रस्टाच्या पीपल्स विद्यालया वतीन वेगवेगळ्या वर्गातल्या भुरग्यांनी कला अकादमीत महाभारताचेर आधारित नाट्यप्रयोग सादर केलो. ट्रस्टाच्या पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक विभागातल्या वट्ट 360 विद्यार्थ्यांनी हातूंत वांटो घेतिल्लो. महाभारत बरोवपी महर्षी व्यास आनी ते लिखाण बरोवन काडपी श्री गणेश हांचेपासून सुरू जाल्ल्या कथानकात सत्यवती राजा शंतनू भीष्म हांची कथा कौरव राजा पंडूचो शाप गुरुकुलातले बाल कौरव आनी पांडव भीम हिडिंबा लग्न द्रौपदी स्वयंवर शिशुपाल वध कौरव पांडवा मदलो फाशांचो खेळ द्रौपदी वस्त्रहरण पांडवाक अज्ञातवासातले अक्षयपात्र किचक वध श्रीकृष्णाच्या मुखातली अर्जुनाक सांगिल्ली गीता आनी विश्वरुपाचे दर्शन तशेंच महाभारत झुजातले अभिमन्यू जयद्रथ भीष्म पितामह द्रोणाचार्य हांचे मरण कर्ण कुंती दुःशासन दुर्योधन वध आनी युधिष्ठराचो राज्याभिषेक हे सगळे प्रसंग पळोवन रसिकांच्या काळजात महाभारत पुराय रिगले. मेर्शे हांगा राष्ट्रीय म्हामार्गाकडेन सुरू आशिल्ल्या बॉक्स कलवर्टाचे बांदकामाकडेन सूचना फलक लावूंक ना देखून रस्तो सुरक्षेक धोको उप्रासला म्हण गोवा कॅन संस्थेन चिंता उक्तायल्या. भौशीक बांदकाम विभागाखाला हे काम सुरू आसा आनी राज्य रस्तो सुरक्षा परिषदेच्या जावपी बसकेत हे विशीचो विषय हाडटले अशें संस्थेन म्हळा. गोवा कॅन संस्थेन उजळायल्ल्या प्रसिद्धीपत्रकात उत्तर गोंय जिल्हाधिकारी एसपी ट्रॅफिक येरादारी संचालक आनी भौशीक बांदकाम खात्याचे मुखेल अभियंता हांकां गोवा कॅनान पत्र बरोवन हे विशींची तपशीलवार म्हायती दिल्या. कार्यकारी अभियंत्यान याविशी कारवाय करपाचे उतर दिवनूय कंत्राटदारान फावो ती सूचना फलक लावूंक ना देखून या कंत्राटदारा आड कारवाय करपाची मागणी या पत्रात केल्या. रियल टायम देखरेखीवरवी केंद्र सरकार हंगामी रोग म्हळ्यार इन्फ्लुएंझाचे बारकाई निरीक्षण करता. केंद्रीय भलायकी मंत्रालयान युएसएच्या वेगवेगळ्या सुवातांनी गोरवां आनी दुधात एव्हियन इन्फ्लुएंझा विशाणू मिळिल्ल्याच्या अहवाला खातीर देशातल्या सद्य परिस्थितीचे मूल्यांकन करपाक राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशा वांगडा आढावो बसका घेतली. पूण आतां मेरेन देशाच्या खंयच्याच वाठारांत हंगामी फ्लूच्या प्रकरणांत कसलीच असामान्य वाड जावंक ना. सिझनल इन्फ्लुएंझा हो विशाणूक लागून जावपी तीव्र श्वसनाचो संसर्ग रोग जो संवसारात सगळेकडे पातळटा आनी संवसारीक पांवड्यार ह्या म्हयन्यात ताची वाड जाल्ल्याचें दिसून येता. अल्पवयीन भुरगीं आनी दुयेंस आशिल्ल्यो व्यक्ती तशेंच जाणटे ह्या हंगामी इन्फ्लुएंझाचे संदर्भात सगळ्यांत असुरक्षीत थारतात. 2009 वर्सा इन्फ्लुएंझा H1N1 हाचे पयले प्रकरण मेळिल्ल्यापासून दर वर्सा भारतात ह्या फ्लूची 2 हंगाम येतात ते जानेवारी ते मार्च आनी पावसाळे उपरांत असतात. तज्ञाप्रमाण दूध बरे उकळपाचे मांस बरे तरेन शिजन खावचे आनी स्वच्छता राखून हाचो प्रसार आढावो येता. दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयात ईशान्य भारताच्या आग्नेय आशिया आनी जपाना वांगडा एकात्मकतेवेल्या संवादात्मक सत्रात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उलोवप केले. भारताकडे प्रचंड ताक आसा पूण अजून ताची जाणीव कोणाक जावंक ना. एकात्मिक विकासा खातीर देशान G20 आयोजित केले अशे ह्या वेळार उलयतना जयशंकर हांणी हे म्हळे. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या प्रचारा खातीर घरमंत्री अमित शाह 3 मेक गोंयांत येतले. राज्यात 1725 मतदान केंद्रां उबारल्यात 216 विशेष केंद्रां म्हण घोशीत. काळगांव पंचायतीचेर परतून एक फावट बाबूश पंचरथ पॅनलाचे जैत. बीएड प्रवेशा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 मे. आनी इतल्यार ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.